समदर्शितस्वात्मसुखावभूते जन्मस्य गिरिजाग्रविकायमाने संसारराधा नमोहशान्तये स्वामी असा क्रम असेल तर जास्त चांगलं किंवा प्रशस्त असं होत. स्वरूपानंद सोहम जप ध्याने भावली विश्रांती राहे आत्मस्थिती आपे आप असं म्हणतात. याचा अर्थ सोहम जप आणि ध्यान किंवा सोहम भजन आणि ध्यान, सोहम चिंतन आणि ध्यान अशा प्रकारचा क्रम शिष्टसंमत आहे. आज आपण प्रथम गुरुवाक्याचं चिंतन आणि चिंतनानी तद्रूपता या पद्धतीशी सोहमचा विचार करणार आहोत. या प्रकारच्या साधना या कुठे लिहिलेल्या साधना नाहीत, या प्रयोग करून बसवलेल्या आहेत. असं असल्यामुळे ज्यांनी ज्यांनी या केल्या त्यांनी स्वतःच्या प्रतिभेनी केल्या, स्वतःच्या प्रयोगांनी केल्या आणि क्वचितच कोणी आपण काय केलं हे लिहून ठेवलेलं आहे किंवा लिहून ठेवलेलं नाही. असं असल्यामुळं एक सोहम ध्यान शास्त्रोक्त गुरुपदिष्ट असं जर सोडलं तर हे प्रयोगच करणं आवश्यक आहे. याचा कोणताही विशिष्ट विधी असं सांगता येणार नाही. तरी देखील मागच्या वेळेला सोहम जपाचा विधी जो 5-6 ठिकाणी प्राचीन वाङ्मयात सापडतो त्याच्यातला एक असा जपविधी म्हणून मी तुम्हाला सांगितला आणि तो आत्ताच्या आपल्या युगामध्ये कसा बसून करता येईल हे पाहिलं आणि आपण तशा प्रकारची साधना केली. गुरुवाक्याचं चिंतन करत असताना गुरुवाक्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ओम तत्वम सोहम सहा हे गुरुवाक्य आहे. श्री तत्वम सोहम सहा हे गुरुवाक्य आहे भगिनींना दिलेलं. या गुरुवाक्याच्या चिंतनासहित चिंतने चिंतने तद्रूपता या न्यायानी सोहम साधना करता येणं शक्य आहे. मी या सर्व साधना बसवल्या तेव्हा त्याला क्रम बसवला तसंच सद्गुरु स्मरणाने सुरुवात करायची. त्याच्यानंतर औपनिषदिक शांती मंत्र किंवा गायत्री शांती मंत्र, त्याच्यापासून निर्माण झालेले मग काही शांती मंत्र, त्याच्यात ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात ओम शांती शांती शांती, हा या साधनेला अनुसरून योग्य असलेला शांती मंत्र. तो शांती मंत्र सुरुवातीला आरंभी श्रद्धेने म्हणायचा आणि ही साधना झाल्यानंतर अंतिम साधनेने मिळालेल्या आत्मसमाधानाने युक्त होऊन खायचा आणि मग ओम या शब्दाचं चिंतन करायचं. चिंतन करत असताना तत्त्वम गुरु उपदेश करत असताना ते परमात्म तत्वच तू आहेस असं सांगतात. या तत्त्वम पदाचं चिंतन करायचं. शिष्याच्या प्रतिसादात्मक शिष्य तोच मी आहे, सोहम असा प्रतिसाद देतो. या सोहम पदाचं चिंतन करायचं. सोहम सहा अशा पद्धतीने आणि प्रत्येक वेळेला चिंतन झाल्यानंतर स्वस्थ एखादा अर्धा मिनिट थांबायचं, त्या चिंतनाच्या भावाशी तद्रूप होण्याचा प्रयत्न करायचा. परत ओम तत्त्वम सोहम सा या पदाचं चिंतन करायचं. अशी मी साधना बसवली. महावाक्य उपदेश भला तरी त्याचा जपू नाही बोलिला असं समर्थ म्हणतात. हा महावाक्याचा उपदेश आहे, याचा जप सांगितलेला नाही, त्याचा जप करिता वृथा क्षीणची होये असं समर्थ म्हणतात. तरी देखील काही अध्वर्यु संप्रदाय चालवत असताना या महावाक्याचा जप देखील करायला सांगतात असं मला माहित आहे. तरी देखील ही साधना चिंतनाने जास्त प्रशस्त होईल आणि जर चिंतन आणि चिंतनाने तदाकारता असं केलं तर ती शास्त्रसंमत देखील असेल. याच्यामध्ये जो ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात हा जो शांती मंत्र आहे, या शांती मंत्राचा मागच्या वेळेला मी अर्थ सांगितला होता, थोडा तोडक अर्थ सांगितला होता. त्यानंतर मी संस्कृत जाणणाऱ्या विद्वानांकडून याचा व्यवस्थित अर्थ समजून घेतला. मी जो अर्थ सांगितला होता तोही एका ग्रंथातूनच सांगितलेला होता. मला स्वतःला भगवद्गीतेचं संस्कृत समजतं त्या मनाने, बाकीचं संस्कृत समजायला थोडं अवघड जातं. ते तज्ञांकडून जर समजून घेतलं तर मला जास्त कम्फर्टेबल वाटतं. आपण जे सांगतोय ते बरोबर सांगतोय याची खात्री वाटते. भगवद्गीतेचं संस्कृत हे मला सरावाने समजायला लागलं. मला असं वाटतं की स्वामीजींकडून ऐकून ऐकून ते मला समजायला लागलं असावं. त्यातही भगवद्गीतेचे काही श्लोक अडले तर अर्थ पाहणं हे योग्यच राहतं. म्हणून या शांती मंत्राचा जो अर्थ आहे मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलेला होता, ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात. हंस हंस अशा प्रकारे अहम सहा मी तो आहे या स्वरूपाचं विशुद्ध अशा चित्तत्वाचं किंवा ब्रह्मतत्वाचं अभी ध्यान कर दो। म्हणून तो हंस हे विशुद्ध तत्व आमच्या आत्म्यास म्हणजे आम्हास प्रेरणा देव धीमही म्हणजे ध्यान करतो तो आम्हाला आमच्या बुद्धीला प्रचोदना देव असं मी तुम्हाला अर्थ सांगितलेला। ओम हंस हंस म्हणजे अहम आणि सहा अहम याचा अर्थ मी असा आहे आणि सहा याचा अर्थ ते म्हणजे परमात्म तत्व या ठिकाणी एरवी सहा म्हणजे ते अहम म्हणजे मी या ठिकाणी जीव ते म्हणजे परमात्म स्वरूप आहे मी जीव स्वरूप असणारा अहम सहा मुळात परमात्मा आहे। ओम हंस हंसाय मी तो परमात्मा आहे मी तो परमात्मा आहे अशा प्रकारे परमात्म्याला आम्ही जाणतो। विद्महे म्हणजे अशा प्रकारे जाणून घ्यावं हंस या आपल्या स्वरूपाला अशा प्रकारे जाणून घ्यावं हंस या स्वरूपाचं अशा प्रकारे ज्ञान करून घ्यावं। परमहंसाय धीमही आणि त्या परमात्म्याचं ध्यान करावं त्या परमात्म्याला जाणावं या प्रकारे परमात्म्याला आम्ही ध्यान करून जाणतो। म्हणून तन्नो हंस प्रचोदयात म्हणून त्या हंसानी म्हणजे परमात्म स्वरूप परमात्म तत्वानी आम्हाला प्रेरणा द्यावी तो परमात्मा आमच्या बुद्धीस प्रेरणा देव अशा प्रकारचा या शांती मंत्राचा अर्थ आहे। सद्गुरु स्मरण करायचं हा शांती मंत्र म्हणायचा मग ओम या शब्दांनी ईश्वराचं स्मरण करायचं मग सद्गुरु आपल्याला उपदेश करता आहेत अशा भावाने प्रातिभ पद्धतीने सद्गुरु आपल्या समोर बसलेले आहेत आणि आपल्याला सांगताहेत की तेच तू आहेस तत्व ते याचा अर्थ परमात्म तत्व निर्गुण निराकार अव्यक्त अविनाशी जाणीव चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप प्रेम स्वरूप शांती स्वरूप असं परमात्म तत्व तू आहेस तू याचा अर्थ आपल्या जीवात्म्याला उद्देशून ते म्हणत आहेत। म्हणून या परमात्म्याला सूचक असणाऱ्या शब्दांचं थोडंसं चिंतन करून तेच आपण आहोत असं सद्गुरू आपल्याला सांगताहेत उपदेश करताहेत आणि मग नंतर आपण सद्गुरूंना प्रतिसाद देतो आहोत। सोहम सहा आपण म्हणता त्याप्रमाणे ते परमात्म तत्वच मी आहे आता माझ्यासकट सर्वत्र ते परमात्म तत्वच अवस्थित आहे निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अविनाशी जाणीव स्वरूप चैतन्य स्वरूप। आनंद प्रेम शांती स्वरूप हेच केवळ शिल्लक आहे। अशा प्रकारे चिंतन करायचं की चित्कार बसायचं, नुसतं शांत बसायचं, त्या भावाशी तद्रूप होऊन परत ओम तत्त्वम सोहम सहा हे चिंतन किती वेळ करायचं? मी सांगितलं की या प्राचीन काळच्या पोथ्या आहेत त्याच्यात जप 25 वेळेला करावा असं सांगितलेलं आहे। त्यांनी ज्यांनी ही साधना बसवली त्यांचं 25 वेळेला करून झालं असेल म्हणून त्यांनी 25 वेळेत सांगितलं असेल। पण मी असं म्हटलं की आपण शांत होईपर्यंत हा जप करावा, तसं हे चिंतन देखील आपण दीर्घकाळ करावं, आपला वेळ आहे त्याला अनुसरून करावं, अर्धा पाऊण तास जर अशा प्रकारचं चिंतन आपण केलं तर खरंच सोहम चिंतन ध्यानाने आपण तद्रूप होणं याच्यामध्ये काहीही अशक्य नाही। आपण कशा प्रकारे आज चिंतनाची साधना करता येते आहे ना ते पाहू। ही साधना करत असताना मला थोडस बोलायला लागेल, कारण सुरुवातीला थोडं तुम्हाला चिंतन म्हटलं तरी प्रत्येक जण एकसारखं करू शकत नाही, एवढं मी म्हणतो तसं आठवू शकत नाही, त्यामुळं मी थोडा काळ ओम म्हटल्यानंतर बोलेन, तत्त्वम असं म्हटल्यानंतर बोलेन, सोहम सहा असं म्हटल्यानंतर बोलेन, मग मी काय बोलतो, मी काय चिंतन वाक्य बोलतो ते तुम्हाला पाठ झाल्यासारखं होईल, लक्षात येईल, आणि मग तुम्ही त्याप्रमाणे जणू मी बोलतो आहे तसं तुम्हीही मनातल्या मनात तशा प्रकारे चिंतनाचं वाक्य बोलू शकाल। आणि हे बोलल्यानंतर म्हणजे तशा प्रकारचं चिंतन केल्यानंतर तुम्ही आणि मी थोड्या वेळ तसे शांत बसून असू तर ओम चिंतन तत्त्व चिंतन सोहम सहा चिंतन आपल्याला करता येते का बघू। प्रथम शांत आपण बसू, आठ मागच्या वेळेला सांगितलं तसंच पायाच्या अंगठ्याच्या नखापासून ते झोक्याच्या केसापर्यंत नख शिखांत सगळं शरीर शांत होत आहे, पेशी आणि पेशी निघून जाते आहे शांतीने, कुठलंच कर्तव्य या क्षणाला नाही, कामना नाही, वासना नाही, विकार नाही, त्यामुळे शांती लागते आहे अशी भावना करा। थोडा आतून शरीराला पहा, क्रमाक्रमाने वर या, सगळं शरीर मन बुद्धी sacco di soldi. Continua sta camperetta. आता सद्गुरु समोर बसलेले आहेत, कशी भावना करा, प्रादुर्भावना करा. सद्गुरूंच्या समोर आपण बसलेले आहोत. सद्गुरु कृपा दृष्टीने, प्रेमदृष्टीने, आनंदाचा वर्षाव करणाऱ्या दृष्टीने, शांती प्रसृत करणाऱ्या दृष्टीने यापैकी काहीही झाले आपल्याकडे बघत आहे. शांती मंत्र माझ्या मागोमाग म्हणाल ॐ हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात् शांति 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 या प्रकारे आम्ही परमात्म्याला जाणतो. کیسے شک کر رہا ہوں. یعنی یہ پرماتما یا بدھا جی مالا پریرنا دیا گیا شانتی شلک رہا آتا چنتن پرکریا کرچار کرے تصا تھی مناتیا منات اچار کرا بولے مناتیا منات بولا پھر بول گیا سیٹی میں الگ تھا اوسر نہیں ہوا تھا پرماتما اوم یا نام جتا نہیں سگن ساکار جانا سگن ساکار آلا اوم یا جپانی نرگنا کھڑے جاتا یہ تو اصا اوم ہا پرماتما سوچک نام جتا ہے सदगुरु सांगता है अशी कल्पना करू तर त्वम ते परमात्मा तत्वच तू आहेस निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित जाणीव स्वरूप चैतन्य मात्र आनंद प्रेम शांति स्वरूप परमात्मा तू आहेस माझ्या शब्दाच्या माग तुम्ही उच्चार करताय अशी माझी कल्पना आहे. शब्दाचा उच्चार करत असताना शब्दाच्या अर्थाकडे लक्ष द्या अशीही कल्पना आहे. सोहम सहा सद्गुरूंनी सांगितलेला एकम गुण विशिष्ट परमात्माच मी आहे. मी जीव परमात्म स्वरूप आहे. केवळ निर्गुण meninggalkan ambil ke kecil-kecil जन्म मरण रहित शुद्ध जानीव स्वरूप चैतन्य मात्र आनंद प्रेम शांति स्वरूप परमात्मा शिक्षा जगत ओम या नाम जपानी निर्गुण परमात्म शी तदाकार हो ओम हे परमात्म सूचक नाम है जीव चैतन्य कदम लक्ष्य घेऊन तत्व तेच तू आहेस निराकार अव्यक्त अविनाशी चैतन्य स्वरूप आनंद प्रेम शांति स्वरूप परमात्मा तू आहेस तत्व ते तू आपला प्रतिसाद सोहम सहा ते मी मी ते परमात्मा तत्व परमात्मा तत्व ही आहे आता केवल परमात्म तत्व सिद्ध का है, निर्गुण निराकार अव्यक्त अविनाशी शुद्ध जाणीव स्वरूप आनंद प्रेम शांति स्वरूप परमात्म तत्व केवल अवस्थित आहे। ते परमात्म तत्व मीच ते आता फक्त एकदा मी हा सगळा अर्थ बोलेन उच्चारेन मग तुम्ही लक्षात ठेवून या प्रकारे चिंतन करा। आपण सर्व बरोबरच साधना करू, एकदा हे सगळं मी उच्चारतो आहे। ओंकाराने सगुण साकार जगत झालं, जगत ओम या ब्रह्मनामाने निर्गुणामध्ये प्रवेश करत, ओम या पवित्र ब्रह्मनामाचा हा उच्चार आहे। सद्गुरु उपदेश करतायत तत्त्वम् ते तू आहेस, ते परमात्मा तत्वच तू आहेस। निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद प्रेम शांति स्वरूप परमात्मा तू आहेस। सोहम सहा ते परमात्म तत्वच मीच ते आता माझा सकट सर्वत्र निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद प्रेम शांति स्वरूप परमात्म तत्व अवस्थित है। ते परमात्म तत्व मीच ते तेच सर्वत्र आता मी मध्ये न बोलता फक्त ओम चिंतनाला वेळ देईन, तत्व म्हणे चिंतनाला वेळ देईन, सोहम सहा म्हणे चिंतनाला वेळ देईन, मध्ये अर्थ साकार नाही। प्रत्येक वेळेला आपण सर्वजण बरोबरच आपल्या मनामध्ये हे सगळं करू, अकल में हम टुकड़ा टुकड़ा भी न मानता अकल फला संरक्षा का न चिंतन करता है लग्न सकड़ा मंत्र है ये एक सलग चिंतन करता है ہوں चिंतनाचा आभामध्येच लीन होऊन राहिल्यानंतर या साधनेच्या शेवटी या साधनेने लाभलेल्या आत्मसमाधाना सहित परत शांती मात्र मिळायचा
Sadhguru Swami Sarvanand Maharaj Ki Jai.